ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अदा अनादिमत्परं ब्रह्म न सत् तद् न असत् उच्यते। 13व्या अध्यायातला हा 12वा श्लोक आपला गेले 2 सोमवार चाललेला आहे। भगवंतांनी ज्ञेय म्हणजे काय हे सांगायला सुरुवात केलेली आहे। ज्ञेयाचं वर्णन केल्यानंतर देखील ज्ञेयाची जी प्रचिती आहे ती प्रचिती ज्ञात्याच्या ठिकाणीच येणार। ज्ञात्यापेक्षा ज्ञेय वेगळं काढता येणार नाही, ज्ञात्याच्या आत ते लक्षात येणार। ज्ञेय नावाची तिराईत अशी बाहेर असणारी वस्तू नसून ज्ञाता स्वतःच ज्ञेय स्वरूप आहे असं ज्ञात्याच्या लक्षात येतं। भगवंत असं म्हणतात की जे ज्ञेय आहे ते ज्ञेय मी तुला सांगतो की जे ज्ञेय जाणल्यानंतर अमृतत्व लाभतं। यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, याचा अर्थ असा की अमृतत्व आणि ज्ञेय हे एकरूप असले पाहिजेत। अमरत्व आणि ज्ञेय यांचं सख्य असलं पाहिजे। जी खरी भीती असते ती खरी भीती मरणाची भीती असते, मृत्यूची भीती असते। मृत्यूची भीती अशांती निर्माण करते, मृत्यूची भीती असमाधान निर्माण करते, मृत्यूची भीती ही पोखरते माणसाला आणि या भीतीचा तेव्हा नाश होतो जेव्हा आपण अमर आहोत असं लक्षात येतं। जेव्हा अमृतत्वाचा बोध होतो तेव्हा हे भय संपत। मृत्यू भय जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञेयाशी तदाकारता ही गोष्ट अशक्य आहे। मृत्यू भय जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञेय लक्षात येणं देखील कठीण आहे। म्हणून ज्ञेयाचं पहिलं लक्षण सांगताना भगवंत असं म्हणतात की त्या ज्ञेयासंबंधी जो जाणतो तो अमृतत्वाला प्राप्त होतो, तो अमरत्वाच्या बोधाला प्राप्त होतो। अमरत्वाचा बोध म्हणजे आपण कधीही जाणार नाही अशा प्रकारचा बोध, आपल्याला मृत्यू नाही अशा प्रकारचा बोध। जो देहवान आहे त्या देहवानाला मृत्यू हा अटळ आहे, ठरलेला आहे, ठेवलेला आहे। मृत्यू हे जीवनाचंच एक स्वरूप आहे, ते अपरिहारी आहे। आणि ज्ञेयाचं वर्णन करताना भगवंत असं म्हणतात की या ज्ञेयासंबंधी जाणला असताना तो अमरत्वाला प्राप्त होतो। कोण अमरत्वाला गेला? सर्वांचे तर देह पडले असं आपण पाहिलं, सॉक्रेटिस सांगत होता की मी अमर आहे, मला मृत्यू नाही. सॉक्रेटिसाला देहदंडाची शिक्षा दिली. आणि त्याला विष देऊन ठार मारण्यात आलं. आणि अमर स्वतःला म्हणणारा सॉक्रेटिस देहानी मेला गेला. म्हणून आज देखील तर्कशास्त्रामध्ये तर्क शिकवताना प्राथमिक धडा शिकवला जातो की सॉक्रेटिस मरते आहे म्हणून सगळे मरते आहेत. सॉक्रेटिस मेला, जो स्वतःला अमर म्हणत होता असा सॉक्रेटिस मेला, सॉक्रेटिस मरते आहे म्हणून सगळे मरते आहेत. कारण त्यांनी स्वतःचा जरा जास्त डिंडिमा मिरवलेला होता की मी अमर आहे, मला मृत्यू नाही असं सॉक्रेटिस म्हणालेला होता. तर तर्कशास्त्री आज देखील सॉक्रेटिसाला सोडायला तयार नाहीत. सॉक्रेटिसाचा देह गेला. सॉक्रेटिस ज्या बाबत म्हणत होता की मी अमर आहे ते लोकांच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून हा सगळा घोटाळा झाला. स्वामी रामतीर्थ जेव्हा अमेरिकेमध्ये गेले आणि व्याख्यानं देऊ लागले, त्यांची व्याख्यानं त्याला चांगली गर्दीही व्हायला लागली, ती चांगली प्रसिद्धीला देखील पावली. त्यांच्याकडं त्यामुळं वेगळी वेगळी वार्ताहर मंडळी मुलाखती घेण्यासाठी म्हणून यायला लागली. एका मुलाखतीमध्ये स्वामी रामतीर्थ म्हणाले की मी चंद्र बनवला, मी सूर्य बनवला, माझ्यामुळं पृथ्वी फिरते, माझ्यामुळं समुद्रामध्ये भरती ओहोटी येते, समुद्र देखील मी झालेलो आहे. तेव्हा तो जो वार्ताहर होता त्यांनी हसून असं विचारलं की आपल्याला माहीत नाही असं दिसतंय की समुद्र फार अनादी आहे, आपल्याला माहीत नाही असं दिसतंय की सूर्य फार प्राचीन आहे. तुम्ही जे म्हणताय की मी सूर्य बनवला, मी चंद्र बनवला, मी समुद्र झालो, भरती माझ्यामुळे येते, मी पृथ्वी झालो, तुम्हाला हे माहीत नाही असं दिसतंय की हे फार आधीपासून आहेत. तेव्हा ते म्हणाले की या रामाबद्दल मी म्हणत नाहीये, मी ज्या रामाबद्दल बोलतो आहे ते खरं माझं स्वरूप आहे. आणि त्यांनी सूर्य बनवला, त्यांनी चंद्र बनवला, त्यांनी पृथ्वी बनवली. पाश्चात्यांच्या ही भाषा लक्षात यायला फार वेळ लागतो. आणि आपल्या इथं भगवद्गीता वाचून ऐकून वगैरे ही भाषा जरी कानावर आलेली असली तरी ही पचनी पडणं, ही समजणं हे फार कठीण जातं. चंद्र तळपतील, सूर्य झळकतील, असेच वारे नद्या वाहतील, हे सगळं घडेल पण मी जाईन, असं आमचेही कवी लिहितातच आहेत ना. मी जाता राहील काय काय, मग यांचा उपयोग काय? चंद्र तसेच असतील, सूर्य तसेच काम करत असतील, पण मी जाईन ना. हा जो स्वतःला जाणारा समजतोय त्याच्याबद्दल नाही बोललं जाते. जो आपल्या स्वतःला अमृत समजतो आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे. हे जे अमरत्व आहे, हे अमरत्व कुठेतरी आत्म्याशी निगडित असं आहे. देह मन बुद्धीचं म्हणून जीवन आम्हाला जे मिळालेलं आहे त्या देह मन बुद्धीचं जीवन आहे असं समजणारा, जो आमच्या देहातच वास करून आहे क्षेत्रज्ञ, तेच या ज्ञेयाचं स्वरूप आहे. म्हणून जो क्षेत्रज्ञ आहे तोच इथं ज्ञेय आहे. आणि ज्ञान होतं तेव्हा ज्ञाता देखील त्या ज्ञेयाशी एकरूपता साधतो असं भगवंतांना इथं सांगायचं आहे. म्हणून तो अमर होतो, म्हणून तो अमृतत्वाला जाऊन पोहोचतो. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते. आणि सगळ्या प्रकारची जी भीती आहे ती भीती मृत्यूच्या भोवती फिरत असल्यामुळं आजवर जगामध्ये सगळे अन्याय अत्याचार त्यामुळं झालेले आहेत. मृत्यूला घाबरणारा जो आहे तो अन्यायाला जणू प्रोत्साहनच देत असतो. तो प्रत्येक बाबतीत हिशोब करतो. थोडीही असुरक्षितता त्याला नको असते, कारण थोडी असुरक्षितता देखील त्याला मरण भयाकडे घेऊन जाते. त्याला माहीत नसतं, पण भय हे मूलगामी मरणाचंच असतं. सगळ्या प्रकारचं जे भय आहे ते भय त्याचं मूळ मृत्यू भयामध्ये असतं. कधी कधी स्वच्छ स्पष्ट असं बोलल्यानंतर अनेक वेळेला मला कोणी ना कोणीतरी विचारलेलं आहे की तुम्ही हे कसं बुवा बोललात. दुसऱ्यांनी बोललेलं ऐकणं देखील भीतीदायक वाटण्याची शक्यता असते. स्पष्ट आणि खरं बोलणं देखील भीतीदायक वाटण्याची शक्यता असते. अशा करता की आपल्याला कळत न कळत आपण निर्भीड अशा करता झालेले नसतो की आपण असुरक्षिततेशी आपला संबंध जोडतो म्हणून आपण घाबरतो. म्हणून हे जे ज्ञेय आहे हे ज्ञेय याच्याबद्दल मी तुला सांगतो की जे जाणलं असताना अमृतत्वाला प्राप्त होतो. अर्थात अमृतत्वाला जर प्राप्त होत असेल तर त्याची लक्षणं आहेत. अमृतत्वाला प्राप्त होणारा जीवनामध्ये कसा वागेल याची लक्षणं आहेत. ती लक्षणं 13व्या अध्यायामध्ये आधी ज्ञानाची लक्षणं म्हणून दिलेली आहेत. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती अर्जवम अशा प्रकारे दैवी गुणसंपदेच्या योगानी अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च दिलेली आहेत. भगवंत असं म्हणतात की अनादिमत परम ब्रह्म नसत तत् न असत उच्चते. ते अनादि आहे. तसं सर्वांच्या पलीकडचं असं आहे, वाणीचा विषय नसलेला असं आहे. सर्वांच्या पलीकडचं याचा अर्थ ते अकथनीय आहे. त्याच्या संबंधी बोलता येण्यासारखं नाही असं ते आहे. त्याचा आरंभ कधी झाला त्याला आरंभच नाहीये. ते सदानकदाचं होतं असं आहे. ते अनुत्पन्न आहे. ते कधीही उत्पन्न झालं असं नाही, तरी ते आहे. ते कधी नाही असं नाही, अनादि आहे. त्याचा आरंभ झालेला नाहीये. ज्याचा आरंभ होतो त्याचा अंत होतो. ज्याला आरंभ नाही त्याला अंत देखील नाही. वेदांताचा असा सिद्धांत आहे की ज्या वस्तूला आरंभ नाही, ब्रह्माला आरंभ नाही, त्या वस्तूला अंत नाही, म्हणून ब्रह्माला अंत देखील नाही. आणि ज्याला आरंभही नाही आणि ज्याला अंतही नाही त्याचं मध्य देखील आभासात्मक असतो असं वेदांताचा सिद्धांत आहे. जर आरंभ नसेल तर अंताचा प्रश्न येत नाही. आणि आरंभ आणि अंत हे दोन्ही नसतील तर मध्ये जे काही दिसणारं म्हणून आहे, मध्य म्हणून दिसणारं आहे, तर ते भास मात्र आहे. म्हणून जगत भास मात्र आहे असं वेदांताचा सिद्धांत आहे. ब्रह्माला आदि नाही, ब्रह्माला अंत नाही, म्हणून मध्ये जगत रूपाने जे काही दिसतं किंवा भासतं तर त्याला देखील सत्यत्व नाही. समर्थांनी हा विषय सांगताना दासबोधामध्ये अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसी काही असे उद्गार काढलेले आहेत. जे मुळात झालंच नाही त्याच्या संबंधी तू काय विचारतोस असं ते म्हणतात. अशा प्रकारचं ते अनादी असं आहे. आदी देहाला असतो, अंत देहाला असतो, आदी एका वृक्षाला असतो, अंत वृक्षाला असतो, आदी नदीला असतो, अंत देखील नदीला असतो. जर आदी असेल तर त्याचं दुसरं टोक अंत हे अपरिहार्यपणे येतं, ते टाळता येत नाही. जर आदी असेल तर अंत असेल, आणि जर आदी नसेल तर अंत देखील नसेल. अंत नसेल म्हणून अमृतत्व आहे. अमृतत्वाला प्राप्त होतो हे अशा करता सांगितलं की त्या गोष्टीला आदी नाही ना, म्हणून अंत नाही, म्हणून अमृतत्व आहे. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा अमृतमश्नुते. अमृतमश्नुते तो अमृताला प्राप्त होतो हे सांगण्याच्या पुष्ट्यर्थ ते सांगतात की त्याला आदी नाही म्हणून अमृतत्व आहे. जर आदी असेल तर अमृतत्वाचा प्रश्नच येत नाही. ते मरणारच, आज न उद्या ते जाणार, आज न उद्या ते संपायला बांधील आहे. पण त्याला आदी नसल्यामुळे त्याला अंत नाही. भगवंत असं म्हणतात की ते अनादी आहे. आदा अनादी मत परम अनादिम, त्याला आदी नसणार असं आहे आणि ते पर आहे, पलीकडचं असं आहे. कशाच्या पलीकडचं आहे? मुख्यतः मृत्यूबद्दल जर चर्चा चालली असेल तर ते मृत्यूच्या पलीकडचं आहे. मृत्योर मा अमृतम गमय, ते मृत्यूच्या आवाक्यात येणारं नाही, मृत्यूच्या पलीकडचं आहे. यद दृष्टम तन नष्टम अशी श्रुती आहे. जे जे म्हणून दिसणार आहे त्या त्या सगळ्याला नाश आहे, ते नष्ट होणार आहे. म्हणून ते दृश्याच्या पलीकडचं आहे. कशाच्या पलीकडचं आहे? ते मृत्यूच्या पलीकडचं आहे. ते दृश्याच्या पलीकडचं आहे. दृश्यामध्ये जो संसार येतो त्या संसाराच्या ते पलीकडचं आहे. संसारामध्ये जो देह येतो, देह मनबुद्धी येते, त्या देह मनबुद्धीच्या ते पलीकडचं आहे. देहाच्या ज्या पापपुण्यात्मक कल्पना आहेत त्या पापपुण्यात्मक कल्पनेच्या ते पलीकडचं आहे. देह जी कर्म करेल त्या कर्मांच्या ते पलीकडचं आहे. त्या कर्मांनी जी फळं मिळतील त्या फळाच्या ते पलीकडचं आहे. परब्रह्म हे कोणत्याही कर्माचं फळ म्हणून मिळू शकत नाही, कारण फळ मिळतं देह मनबुद्धीला. ते पलीकडचं आहे. आणि जे पारत्रिक भोग म्हणून शास्त्रात सांगितलेले आहेत, स्वर्ग आदी, त्याच्याही ते पलीकडचं आहे. अनादिमत परम ब्रह्म ते सर्वांच्या पलीकडचं आहे. ज्यांनी मृत्यूला मारलं त्यांनी सर्वांना मारलं, ज्यांनी मृत्यूला जिंकलं त्यांनी सर्वांना जिंकलं. अशा प्रकारे अनादी असणारं, सर्वांच्या पलीकडचं असं, जे ब्रह्म म्हणून ओळखलं जातं असं, त्याला काहीतरी संज्ञा हवी म्हणून ब्रह्म म्हटलेलं आहे. शेवटी आम्ही संज्ञेमध्येच राहणार, संज्ञेमध्येच वागणार, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आमच्या भाषेची ही रीतच आहे की भाषा वापरायची जर असेल तर भाषा वापरताना आम्हाला संज्ञा देणं आवश्यक आहे. म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ब्रह्मही वेदम अमृतम पुरस्तात. बघा परत अमृत शब्द आलाच. ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम खाली आणि वर सर्व ठिकाणी पसरलेलं आहे असं जे ब्रह्म आहे ते अनादी आहे, ते पलीकडचं आहे, ते अमृत असं आहे. अनादिमत परम ब्रह्म न सत तत् न असत उच्यते. नसत तन्नास दुच्यते असं पाठ म्हणताना म्हटलं जातं. ते सत स्वरूप नाही आणि ते असत स्वरूप देखील नाही असं त्याच्याबद्दल भगवद्गीता या ठिकाणी म्हणते. ज्ञेयाचं वर्णन करताना ते सत स्वरूप नाही आणि ते असत स्वरूप देखील नाही. ते आदिरहित असल्यामुळं सर्वांच्या पलीकडचं असल्यामुळं त्याच्याबद्दल सांगता येण्यासारखं नसल्यामुळं ते अकथनीय असल्यामुळं ते वाचेचा विषय नसल्यामुळं यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ज्या ठिकाणी वाचा मागं फिरते मनाला देखील जे अप्राप्त आहे असं ते असल्यामुळं आणि अनादि असल्यामुळं ते जसं एका बाजूला अमृत आहे अमृत तत्वाचं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे ते ब्रह्म म्हणून ओळखलं जातं तसं दुसऱ्या बाजूनी मग ते सत असलं पाहिजे. तर इथं गीता म्हणते की ते सत नाही न सत त्याला सत स्वरूप म्हणायला देखील या ठिकाणी गीता तयार नाही भगवंत तयार नाहीत. आपण तर असं ऐकलेलं आहे की ते सत स्वरूप आहे. असतो मा सत गमय असत जावं आणि सत प्राप्त व्हावं. पण इथं मात्र भगवंत म्हणतात की ते सत नाही ते सत स्वरूप नाही आणि ते असत देखील नाही. सत या शब्दाचा अर्थ असा होतो की जे कायम आहेच आहे असं अस्तित्व मात्र सत्ता मात्र जे कधीही नाही असं नाही असं त्याला सत असं शास्त्र म्हणत आणि त्याचं वर्णन करताना देखील सत चित आणि आनंद या तीन शब्दांनी त्याचं वर्णन केलं जातं. सगळी शास्त्र म्हणतात ते सत्स्वरूप आहे पण इथं गीता असं म्हणते की ते सत नाही आणि ते असत देखील नाही. असत याचा अर्थ सर्वसाधारण अर्थ केला जातो जगत जड जे नाशवंत आहे ते असत असत्य असत पंचभूतिक जे जे आहे ते सर्व असत आणि जे सत आहे ते सत म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र. भगवद्गीता म्हणते की ते सत ही नाही आणि असत ही नाही. ते असत नाही ते अविनाशी आहे नाशिवंत नाही इथपर्यंत आपल्याला कळतं. ते मृत्यू स्वरूप नाही ते अविनाशी स्वरूप आहे इथपर्यंत आपल्याला कळतं. इथेही तसे शब्द आहेत ना. ते नष्ट होणारं नाही ते शाश्वत आहे इथपर्यंत आपल्याला कळतं. पण ते सत देखील नाही असं गीता म्हणते. याचं कारण आम्ही जे असत असं म्हणतो ज्याला आम्ही असत असं म्हणतो त्याच्या सापेक्ष आम्ही सतची एक कल्पना केलेली असते. हे द्वंद्व आहे सत आणि असत हे द्वंद्व आहे. त्या द्वंद्वाच्या अंगाने भगवद्गीता म्हणते की ते असत नाही म्हणून सत ही नाही. ते जर असत असेल, असत म्हणून कोणता पदार्थ असेल तर सत हे शक्य आहे, पण असत नाही म्हणून सत नाही, असतच्या सापेक्ष सत हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. जे नाशिवंत आहे त्याच्या सापेक्ष अविनाशी शब्द वापरलेला आहे, मृत्यूच्या सापेक्ष जीवन हा शब्द वापरलेला आहे. जर मृत्यूच नसेल तर जीवन असेल, मग जीवन या शब्दाला विशेष अर्थ नसेल. जर अंधार नसेल तर प्रकाश असेल, अंधार आहे म्हणून त्याच्या सापेक्ष प्रकाश आहे, पण जर अंधारच नसेल. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये सूर्यासी अंधकारू कई जाहला होता गोचरू, सूर्याला अंधकार कधी समजलेला होता, तरी तमारी हा डगरू पडिलाची की असं ते म्हणतात, तरी देखील अंधकार नाहीसा करणारा अशी भाषा त्याच्याबद्दल योजली गेलीच. पण जर तुम्ही सूर्याला जाऊन म्हणायला लागलात की काय तुम्ही काय अंधकार नाहीसा करता, तर तो म्हणेल थोडा आणून तर दाखवा, मी अद्यापपर्यंत अंधकार म्हणजे काय हे पाहिलेलं नाही, थोडासा मला दाखवा म्हणजे मला कळेल की अंधकार काय असतो. सूर्याच्या घरी अंधकार नाही म्हणून सूर्याच्या घरी उजेड नाही. त्या अर्थाने असत नाही, जे कायम सत स्वरूप आहे ते सत्स्वरूप आम्हाला असताचा बोध आहे म्हणून आम्ही त्याला सत म्हणतो. आम्ही जी प्रार्थना करतो की तमसोमा ज्योतिर्गमय, त्याच्यात आम्हाला ज्योतीबद्दल माहिती नाहीये आणि तमसाबद्दल माहिती आहे अशी अडचण आहे. आम्हाला तमस खूप माहिती आहे आणि ज्योती ही आमची कल्पना आहे, किंवा कधीतरी आम्हाला त्याची थोडीशी झलक मिळालेली आहे, एखादी तिरीप आमच्यापर्यंत आली असेल ज्योतीची, म्हणून आम्हाला त्याची उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. पण ज्या ठिकाणी मृत्यू नसेल, ज्या ठिकाणी मृत्यू भय नसेल, त्या ठिकाणी अमृतत्व हा शब्दही नसेल, तिथं मृत्यूचा प्रश्नच येत नाही. म्हणून तो अमृत आहे असं विशेष करून सांगण्याची कोणतीही गरज नसेल. म्हणून कोणत्या संदर्भामध्ये काय बोललेलं आहे हे जर लक्षात आलं तर याच्यात अवघड काही नाही. 9व्या अध्यायामध्ये भगवंत तपाम्यहम अहम वर्षम निगृण्याम्मी उत्सृजामी च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. अमृत देखील मी आहे, मृत्यू देखील मी आहे, सत देखील मी आहे, असत देखील मी आहे, अशी भाषा वापरतात. जर सत ते असतील तर असत देखील तेच आहेत. जर अमृतत्व ते असतील तर मृत्यू देखील तेच आहेत, अशा प्रकारे 9व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याशी बोलतात. याचं कारण असं की त्या ठिकाणी ते आपल्या स्वतःच्या विभूती सांगत होते, अंश मात्र विभूती सांगत होते. मी सूर्य होऊन उष्णता देतो, मी मेघ होऊन पर्जन्य देतो, बरसतो, आज कसा बरसला. अमृतत्व देखील मीच आहे आणि मृत्यूचा खेळ देखील मीच आहे, त्याचं जीवन संपवणारा देखील मीच आहे. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा देवाज्ञा असंच म्हणतो, तोच आहे, तोच संपवतो, त्याचाच हा सगळा खेळ चाललेला आहे. पण इथं ज्ञेय सांगताहेत, इथं कोणत्या विभूती सांगत नाहीयेत. ज्ञेयाचं परिशुद्ध स्वरूप सांगताना जर तो असत नसेल तर तो सत ही नसेल, कारण त्या ठिकाणी सत हा शब्द संभवत नाही म्हणून तो सत नसेल. ज्या ठिकाणी पाप हा शब्द नसेल त्या ठिकाणी पुण्याला एवढी किंमत येणार नाही. आत्ता जी आहे तेवढी किंमत पुण्याला येणं शक्य नाही. पाप भरपूर असल्यामुळं पुण्याला देखील एक किंमत येते. या ज्या द्वंद्वात्मक अशा गोष्टी आहेत, पाप पुण्य जन्म मृत्यू सत असत निंदा स्तुती अंधार आणि उजेड अशा प्रकारच्या, एक आहे म्हणून दुसरा आहे, अंधार आहे म्हणून उजेड आहे, पाप आहे म्हणून पुण्य आहे. म्हणून पाप नसेल जिथं तिथं पुण्याचा अहंकार नसला पाहिजे. मी पुण्यवान आहे असा भाव देखील नसला पाहिजे. तो अडकवतो असं 17व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, 14व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. जर सत्व गुणाचा आविष्कार झालेला असेल आणि तो सहज असेल त्या ठिकाणी मी सत्वगुणी म्हणून अभिमान देखील नसेल. जर सतचा सहज आविष्कार असेल आणि असत नसेलच तिथं मी सत आहे असं वेगळं सांगण्याची कोणतीही गरज नसेल. समर्थांनी हा विषय दासबोधात सांगताना रजनी आणि काय होव्यात त्या दिवस रजनीचे परिमित्य व्हावया एक आदित्य तो गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे असं म्हटलेलं आहे. सूर्यामुळंच दिवस आहे आणि सूर्य नाहीये म्हणून रात्र आहे. तो जर सततच असेल तर तिथं काय असेल, रात्र नाही म्हणून त्याच्या सापेक्ष दिवस नावाची कोणतीही कल्पना तिथं नसेल किंवा सूर्यच नसेल. अशा ठिकाणी अंधकार आणि प्रकाश असा कोणताच भाग जसा नसेल तसं असत पूर्णपणाने लोप झालेलं असेल तर त्याच्या सापेक्ष असणारं सत देखील वेगळं सांगायला लागणार नाही. त्या सतची स्वाभाविक स्थिती असेल. म्हणून ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, जे जाणलं असताना तो अमृतत्वाला प्राप्त होतो. या अमृतत्व या शब्दाचीच फोड पुढच्या सगळ्या शब्दामध्ये भगवंतांनी केलेली आहे. अनादि आदि नाही म्हणून अंत नाही म्हणून अमृतत्व आहे. ते पलीकडचं आहे. आम्हाला मृत्यू माहितीये, मृत्यूच्या पलीकडचं आहे म्हणजे अमृतत्व आहे. आम्हाला कर्म माहितीये, कर्माच्या पलीकडचं आहे. आम्हाला देह माहितीये, देहाच्या पलीकडचं आहे. आम्हाला जगत माहितीये, जगताच्या पलीकडचं आहे. अमृतत्व आहे, ब्रह्म आहे, अमृतत्व आहे. न सत तद न असत उच्यते, अमृतत्वच आहे. हे जे ज्ञेय आहे ते ज्ञेय इज इक्वल टू अमृतत्व आणि अमृतत्व या शब्दाची पुढे फोड भगवंतांनी केलेली आहे. अनादिमत परम ब्रह्म न सत्तत न असत उच्यते. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या अतिशय बहारदार आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे. वस्तू म्हणजे परमात्मा ब्रह्म. रामकृष्ण म्हणत असत ना, ते ब्रह्म तेवढं वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू असं म्हणत असत. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे,
जे ज्ञाने विणे, जे ज्ञाने वाचू निकवणे उपाये नये, ज्ञानाखेरीज दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते प्राप्त होत नाही, म्हणून ब्रह्मालाच ज्ञेय असं म्हटलेलं आहे. एवढ्याच कारणाकरता, बाकी कोणतंही कारण नाही. त्रिपुटी असल्यामुळं तिथं त्याला ज्ञेय म्हटलेलं आहे, बाकी दुसरं तिसरं कोणतंही कारण नाही. जर ज्ञान असेल तर ज्ञेय त्या ज्ञानाचं हे असायलाच पाहिजे. जर ध्यान असेल तर काहीतरी ध्येय असलं पाहिजे, तेव्हा ध्यान संभवतं. जर ज्ञान असेल तर ज्ञेय संभवतं. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, म्हणून ज्ञेय म्हणजे ब्रह्मच आहे. त्याला फक्त ज्ञेय एवढ्या कारणाकरता म्हणतात की ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायांनी ते प्राप्त होत नाही. जे ज्ञाने वाचू निकवणे उपाये न ये, दुसरा कोणताच उपाय नाही. त्या ज्ञेय जाणून घेण्यासाठी ज्ञानाखेरीज कोणताही उपाय नाही. आणि जाणतलिया वरवते, आणि जाणीत लेया वरवते, आणि एकदा जाणल्यानंतर जाणीत लेया वरवते, काहीच करणे नाही जेथे. एकदा जाणलं की मग सगळ्या कर्मांचा उपशम होतो. फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळितू आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळी कर्म थांबून जातात, ज्ञानाचंही जाणण्याचं काम थांबून जातं एकदा जाणल्यानंतर. आणि जाणीतले या वरवते, काहीच करणे नाही जेथे. जाणण्याची, या ठिकाणी जे जाणणं आहे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, आणि ज्या ठिकाणी जाणणं याचा अर्थ त्याच्याशी तन्मय होणं एवढाच राहतो. वस्तू एक, आपण एक, आपण ती वस्तू जाणतो, असं त्याचं स्वरूप नसतं. ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही, तेथ विसरीजे भोगीते पणही. एक पक्षी आहे, एक फळ आहे, पक्षी फळ खातो आहे, अशा प्रकारे त्याचं जाणणं नाहीये. ते जेव्हा जाणलं जातं तेव्हा तो त्या वस्तूशी तदाकार होतो, तन्मय होतो. जे जाणीतले यासाठी आणि जे जाणल्यानंतर, जाणल्याचं फळ म्हणून जाणीतले यासाठी संसार काढून या काठी, तो संसार असा काठावर काढून ठेवतो. संसाराच्या सगळ्या वार्ता संपून जातात. संसार त्याच्या मनामध्ये जसं समुद्र नदीच्या मुखामध्ये आत प्रवेश करतो, आखात निर्माण होतात, खाड्या निर्माण होतात, तसा संसार खूप आत प्रवेश करून असतो अंतःकरणामध्ये, खोल खोलवर असा. तो सगळा संसार बाहेर काढून ठेवला जातो. जे जाणीतले यासाठी संसार काढून या काठी, जिरोनी जाईजे पोटी नित्यानंदाच्या, नित्य आनंद स्वरूप अशा पोटामध्ये, नित्यानंदाच्या पोटामध्ये जिरून जाणं, म्हणजे नित्यानंदाच्या पोटामध्ये तुम्ही गेलात की तुम्ही एक आहात शिल्लक, असाही भाव तुमचा राहायला नाही पाहिजे. तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल, जिरून जाल. आनंदाचे दोही, आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, काय सांगो झाले काहीची या बाही, असं तुकाराम महाराज ज्याच्या संबंधी म्हणतात तसं। ते ज्ञेय गा ऐसे आदि जया नसे, परब्रह्म आपैसे नाम जया। आता काही निरूपण करण्यासारखं काही राहिलं नाही, ओव्या स्पष्ट आहेत, उघड आहेत, याचा सगळा अर्थ पाहून झालेला आहे। त्याला ज्ञेय असं म्हणतात की ज्याला आदि आरंभ नाही, आणि परब्रह्म हे आपैसं नाम त्याला बाहेरून कोणीतरी दिलेलं आहे एवढंच। जसं तुमचा जन्म झाला आणि आपैसं कोणीतरी नाम दिलं, कोणतंही नाम घेऊन जन्म झालेला नव्हता, नाव हे बाहेरून ठेवलं गेलं, आणि जे ठेवलं गेलं त्याच्यापेक्षा अनेक वेगळं ठेवलं असतं तरी काही फरक पडला नसता, पण याला परब्रह्म हे आपैसं नाम दिलं गेलं। जे नाही म्हणो जाईजे, ते ज्ञेय अस्तित्वात नाही, परब्रह्म नावाचा प्रकार नाही, असं जर म्हणायला गेलं तर जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, मग विश्व दिसते ते काय? त्याला जर नाही म्हणायचं असेल तर विश्व कशाच्या आधारावर भासतं आहे? आणि विश्वची ऐसे म्हणीजे तरी हे माया, आणि विश्व म्हणजे मग ते ज्ञेय आहे का? नाही, त्याला मात्र माया असं म्हणायचं। किती विलक्षण वर्णन केलेलं आहे, जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे। आणि विश्वची ऐसे म्हणीजे तरी हे माया, रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा। पण ज्या गोष्टीला रूप नाही, वर्ण नाही, व्यक्तता नाही, त्या ठिकाणी दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी लोप पावते। दृश्य द्रष्टा स्थिती ज्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नसते, अशी गोष्ट आहे असं कसं म्हणायचं, असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजच उपस्थित करतात। आणि साचची जरी नाही, आणि खरोखरे नाही असं मानलं, असा प्रश्न उपस्थित केल्यामुळं, तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काही तेणे विणा असे। महत मूळ अक्षर ब्रह्म, त्याच्यापासून मूळ माया किंवा महत, त्या महत पासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांची विविध कर्म, त्या कर्मांपासून पर्जन्यादी व्यवहार, औषधी वनस्पती निर्माण होतात, त्याच्यापासून भूत मात्र होतात, जगत निर्माण होतं, आपलं आपलं कार्य करायला लागतं। हे ज्यामुळं मूळ होतं महत तत्वामुळं, ते महत तत्व कोणाच्या स्फुरणावर काम करत होतं का? आपलं आपणच काम करत होतं? जर नाही असं म्हणायचं तर या महत तत्वाला अधिष्ठान काय? जसं आपण बोलतो आहोत, चालतो आहोत, काहीतरी अधिष्ठान आहे ना? ते अधिष्ठान जर गेलं तर आपण बोलू शकू, चालू शकू, कर्म करू शकू, कोणतं तरी अधिष्ठान असल्याशिवाय घडू शकत नाहीत क्रिया। आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काही तेणे विणा असे, त्याच्याशिवाय थोडेच हे स्फुरतात। महत तत्व आणि सगळं जगत जे निर्माण झालं ते त्याच्यामुळे निर्माण झालं, म्हणून आथी नाथी ते आहे ते नाही हे बोली जे देखोनी मुकी जाहली। ज्या ज्ञेयाला पाहून आहे नाही अशा प्रकारची बोली मुकी होऊन गेली. बोलता येईना असं झालं, ते आहे असं म्हणता येईना, ते नाही असं म्हणता येईना, अशी स्थिती झाली. विचारेसी मोडली वाट जेथे, ज्या ठिकाणी विचार मोडून पडला. सहसा विचार आहे तोपर्यंत हे समजतच नाही. आता मी तुम्हाला जरी विचाराच्या अंगाने सांगितलं तरी देखील, अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता कळो येते म्हणून केवळ बोलायचं. पण या बोलण्याचा तसा उपयोग काही नाही. तुमच्या ठिकाणचा विचार जेव्हा मोडून पडेल तेव्हा तुम्हाला त्या ज्ञेयाची भेट घडेल. म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली, विचारेसी मोडली वाट जेथे, जैसी भांड घट शरावी, डेरा घागर घट शरावी म्हणजे अजून छोटी छोटी लहान भांडी. तदाकारे असे पृथ्वी, त्याच्यामध्ये जशी पृथ्वी तदाकारत्वानी असते, नावं वेगळी वेगळी असली तरी देखील, तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू, त्याप्रमाणे सर्व होऊन सर्वांमध्ये जी वस्तू वास करते आहे त्याला ज्ञेय असं म्हणतात. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत् तन्नासद उच्यते. त्याला सत असत काही शब्द नाही. ते अनादि आहे, ते पलीकडचं आहे, त्याला ब्रह्म असं नाव आहे. मुख्य खूण म्हणजे ते अमृतत्व ही त्याची मुख्य खूण आहे. सर्वत पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वत्र त्याचे डोळे भरून राहिलेले आहेत, सर्वत्र त्याची शिर आहेत, सर्वत्र त्याची मुख आहेत, सर्वत्र त्याचे कान आहेत. म्हणून प्रभू अनंत डोळ्यांनी तुमच्याकडे पाहतो, अनंत कानांनी तुम्हाला ऐकतो, अनंत हातांनी तुमच्याशी व्यवहार करतो, अनंत पायांनी तुमच्याबरोबर चालतो, बोलतो, हलतो, फिरतो. सगळ्या गोष्टी प्रभू करतो. तो जो सत ही नाही आणि असत ही नाही, त्यांनीच निर्माण झालेल्या या विश्वामध्ये तोच तर आहे. जैसे सर्व होऊन सर्वी असे जे वस्तू, तीच आता खेळ करते आहे, त्याला ज्ञेय असं म्हणतात. फार विलक्षण श्लोक आहे, पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत् कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।